तिष्ठोत्तिष्ठ गोविंद नरसिंह कृपा निधे उत्तिष्ठ जगतां नाथ त्यज निद्रां सुखं कुरु। पार्श्वद्वये चक्रशंख तीर्थाभ्यामुपलक्षिते शालग्रामाभिदे क्षेत्रे भ्राजमानाय ते नमः। महागणपते तुभ्यं नरसिंहस्वरूपिणे नमो भक्तार्तिशमन त्रैलोक्यं मंगलं कुरु। रात्रिर्गता सवितृसूतकराभिमृष्टा पूर्वांगनारुणकरैरभिरञ्जिताद्य प्रासादनीडविहगाः सहसा प्रबुद्धाः कूटस्थकूटजगतगुरुसुप्रभातम्। कूजन्ति कोकिलगणा मधुरं प्रभाते गायन्ति मञ्जुमधुपाः कुसुमेषु दृप्ताः अम्भोरुहाणि विकसन्ति हि सूर्यसङ्गात् श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। प्राच्यामुदेति सविता किरणैः प्रकामम् प्रोल्लासयन्विकच पद्मकुलानि नित्यम् प्रोत्साहयन् धरणि देवकुलं नितान्तम् योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। नक्षत्रजातमखिलं गगने विलीनं भेरी मृदङ्गनिनदा मधुरं प्रवृत्ताः स्तोतुं तवामितगुणां सुजनाः समेताः लक्ष्मीनृसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। पार्श्वस्थतीर्थजलशीकरवाहिवातः सेवापरः कुसुमगन्धविमिश्रितोऽसौ वातिप्रियं सुजनदुःखनिवारणार्थं कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। योगीन्द्रसिंहकरुणाकर विश्वमूर्ते गोविन्द केशव विभो विबुधाधिपेन्द्र लक्ष्मीश विघ्नहर माधव वासुदेव श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। प्रह्लाद दुःख विजिहिर्षुरनाथनाथ स्तम्भं विभिद्य निरगा विनिहत्य शत्रुं प्रादर्शयः परहिताचरणैकनिष्ठां योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। देवस्य यस्य मुखपद्ममभूद्गजेन्द्र सिंहेन्द्रयोः सदृशमुत्कच पद्मकान्ति कण्ठादधो मनुजदेहसमानरूपम् लक्ष्मीनृसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। कूटस्थभूमि विबुधान् तपसि प्रवृत्तान् सन्दृश्य कूटमहिमानमचिन्त्य वीर्यम् देवर्षि नारदमुनिस्तपसि स्थितोऽभूत् कूटस्थकूट जगतः कुरु सुप्रभातम्। कम्पनात्सपदि विप्रगणाश्च भीताः संसृत्य वाचमशरीरविनिर्गतां ते देवर्षि नारदमुनिं शरणं प्रयाताः। श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। संस्थाप्य देवममरार्चितपादपद्मम् बोधितृमस्थनृगरिं बहुधाभिपूज्य आचन्द्रतारवसतिं समुनिर्ययाचे योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। ओमित्युवाच नृगरिः परिरक्षणार्थम् दृष्टाम्बरे द्विजवरैः शुभपुष्पवृष्टिः देवैः कृता गगनदुन्दुभिमञ्जुनादाः लक्ष्मी नृसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। कृष्णोपले प्रकटतामभजद्य इत्थम् भक्तेष्टमोक्षवरदम् प्रथितप्रभावम् लोका वदन्ति खलु तम् नरसिंहरूपम् कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। चक्रेव गाघनकृतामरिरोगनाशम् शङ्खेव गाघनकृतामपि पापनाशम् त्वत्पूजनेऽखिलफलम् भगवन् व्यतार्षीः श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। ब्रह्मेश वन्यनृहरौ श्रुतिगेयकीर्तौ बाहुद्वये प्रविलसत्वरचक्रशङ्खे अन्तर्गतो वसति कुञ्जरवक्त्रदेवः योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। निर्वैरभावमधिगत्य गजः स सिंहः यत्रास्ति तत्र विबुधाधिपगच्छ शीघ्रम् स्वप्नेण्यवेदि गणपेन स भट्ट इत्थम् लक्ष्मीनृसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। प्राचीमुखो गजमुखं खलु पश्चिमस्थं सिंहो विलोकयति गूढतयात्र देवः एवं हि मन्त्रिमुखत श्रुतवान् स भट्टः कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। आश्चर्यमेतदभिवीक्षितु कामयेशः राज्ञा सहैव निरगत् प्रथितप्रभावः क्षेत्रं च कूटमतिसुन्दरमाप सद्यः श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। राज्ञो गुरुर्नरहरेरवलोकनार्थम् स्वप्नस्य तत्त्वमवगन्तुमनन्यचित्तः दध्यूसपूर्णकलशार्घ्यसमेतपाणिः योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। ब्रह्मे च विष्णुवपुषे महसे परस्मै सिंहेन्द्रनागवदनाय नमो नमस्ते कण्ठादधो मनुजनिग्रहदेवदेव लक्ष्मीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। एवं स्तुतिं सपदि कुर्वति भट्टवर्ये कूटस्थलोकभयकारि भयापहारि स्पष्टं वचो गगनतो निरगात्तदानीं श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। सति कुञ्जरभक्त्रदेवः पश्यन्मुखं नरहरेर्नरैः प्रशान्तम् श्रुत्वेति चाति मुदितः प्रणुतिं चकार कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। एवं स्तुते गजमुखः सहसा विरासीत् बिभ्रद्दशायुधवरान् प्रियया समेतः कण्ठादधः प्रविलसन् नरदेह एषः योगीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। स्वप्ने मया गजमुखः खलु दृष्ट एषः स्मृत्वेति पूजयति देवमिमं सहर्षम् तं प्रार्थयत्यनुदिनं वस चात्र देव लक्ष्मीन्द्रसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। भक्तार्थनां कलयितुं निजगाद विघ्नो विघ्नाद्रिभेदनवरं गणयागमत्र वासिष्ठतन्त्रविहितं कुरु सद्य इत्थं श्रीनारसिंह जगतः कुरु सुप्रभातम्। राजा परं निजगुरुं निजगादतूर्णं भट्टार्य जय गुरो गणयागमत्र मायाञ्जयामि च भजामि यशोधनादीन् कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। भट्टोऽपि राजवचनात् परिहृष्टचेताः तञ्याजयत्यनुदिनं गणपो मखेतु स्वीकृत्य भागमथ विघ्नहरो बभूव योगीन्द्रसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। देवस्य जातु नयनाग्निगतां स्वभूमिं कश्चिद्विजः समभिवीक्ष्य जघानदेवं तत्प्रीतये परमुखो हि बभूव देवः लक्ष्मीनृसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। तीक्ष्णम् महक्षमयितुम् नृहरेस्तदानीम् देवाज्ञयास्य पुरतो निहितः कपीन्द्रः सिन्धूरमिश्रनवनीतविलीनतापः श्रीनारसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। त्वत्सम्मुखे प्रतिवसन् कविवीरयेशः श्रीरङ्गपूजनमघं विलसत्प्रदीपैः गृह्णन् सदैव वितरत्य भयं जयं च कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। तन्त्री सदा नरहरेर्मनुतन्त्रमिश्राम् कुम्भार्चनां चरति शास्त्रनिदेशतोऽसौ तुष्ट्यै विभोः सुजनसौख्यविवर्धनाय योगीन्द्रसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। वेदाभिषेचन विधौ श्रुतिमन्त्रपाठम् अष्टौ गृह विदधते तव पूजनाय कुम्भाभिषेकमनिशं कुरुतेऽर्चकोऽसौ लक्ष्मीनृसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। ब्रह्मोत्सवं तदनुरङ्गमहोत्सवं च गणेशयागमनुदीपमहोत्सवं च सन्द्रष्टुमुत्सुकमना जनता प्रवृत्ता श्रीनारसिंहजगतः कुरु सुप्रभातम्। पूजनदर्शनार्थम् दूरात्सु पुष्पफलपूर्णकराः समन्तात् आगत्य देव तव पूजनमाचरन्ति कूटस्थकूटजगतः कुरु सुप्रभातम्। सद्य ಯಸಹಸ್ರಜನ ಭೋಜನ ನಾಳಿಕೇರ ಸೇಕಾದವಗ್ರಗತಿರ್ಭವತೀತಿ ಸಿದ್ಧಂ ದೇವಸ್ಯ ಭಕ್ತಹಿತಚಿಂತನಮಸ್ತ್ಯುದಾರಂ ಯೋಗೀಂದ್ರ ಸಿಂಹ ಜಗತ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ. ಪಾಪಾದ್ವಿಭೇದನ ವಿಧೌ ಸದೃಶೋಸ್ತಿ ಕೋನ್ಯಃ ದಿವ್ಯಂ ಪದಂ ದಿಶತಿ ಕಸ್ಸುರವಂದ್ಯ ಪಾದಃ ಏವಂ ವಿಚಿಂತ್ಯ ಜನತಾ ಶರಣಂ ಪ್ರಪನ್ನಾ ಲಕ್ಷ್ಮೀನೃಸಿಂಹ ಜಗತ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ. ಚಿತ್ತೆ ಸದಾ ಲಸತು ಮೇ ತವ ಪಾದ ಪದ್ಮಂ ಬ್ರಹ್ಮಾದಿದೇವ ಮುಕುಟ ದ್ಯುತಿರಂಜಿತ ಶ್ರೀ ಪಾಪಾಂಧಕಾರ ದಲನಂ ಸ್ಥಿರ ಸೌಖ್ಯದಾಯಿ ಶ್ರೀನಾರಸಿಂಹ ಜಗತ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ. ಚಾಪಂಗತೆ ಸವಿತರಿ ತ್ವಯಿ ಭಕ್ತಿ ನಮ್ರಾಃ ಪ್ರಾತಃ ಸಮರ್ಚನ ವಿಧಿಂ ವಿನಿವರ್ತಯಂತಿ ಮಿಷ್ಟಾಶನೌ ದದತಿ ವಿಪ್ರಕುಲಾಯ ನಿತ್ಯಂ ಯೋಗೀಂದ್ರ ಸಿಂಹ ಜಗತ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ. ಕೂಟಸ್ಥಕೂಟ ಜನ ಸದ್ಗುರು ನಾರಸಿಂಹ ಶೈಲೇಯ ಮಂದಿರ ವರೆ ಸ್ಥಿತ ನಾರಸಿಂಹ ಪಾಷಾಣಕೇತುವರ ಮಂಡಿತ ನಾರಸಿಂಹ ಕೂಟಸ್ಥಕೂಟ ಜಗತ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ. ಭಗವಂತವ ಸುಪ್ರಭಾತಂ ಕುರ್ವಂತಿ ಹಿ ಪ್ರತಿದಿನಂ ಪಠನಂ ಪ್ರಭಾತೆ ತೇ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ ಭುವಿ ಕೀರ್ತಿಮನಂತ ಸೌಖ್ಯಂ ಪುತ್ರಾದಿಕಂ ಚ ಸತತಂ ಹ್ಯಪವರ್ಗಮಂತೆ. ಶ್ರೀನಾರಸಿಂಹ ತವ ದಂತ್ರಿ ಕುಲೋದ್ಭವೋಯಂ ಶ್ರೀನಾರಸಿಂಹ ತನುಜೋ ವಿರಚಯ್ಯ ಭಕ್ತ್ಯಾ ತತ್ಸೋಮಯ ಜುಭವದಃ ಖಲು ವಾಸುದೇವಃ ಪಾದಾರ್ಪಿತಂ ಹಿ ಕುರುತೇ ಶುಭ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಮಂಗಳಂ ನರಸಿಂಹಾಯ ಲೋಕಾದಿತ್ಯೇಷ್ಟದಾಯಿನೇ ಶಾಲಗ್ರಾಮಶಿಲೋತ್ಥಾಯ ಪ್ರಸನ್ನಾಸ್ಯಾಯ ಮಂಗಳಂ. ಮಂಗಳಂ ಕೂಟಜನತಾ ಗುರವೇ ಸಚ್ಚಿದಾತ್ಮನೇ ಶಂಖಚಕ್ರಾಯುಧೋಪೇತ ದ್ವಿಭುಜಾಯ ಚ ಮಂಗಳಂ. ಮಂಗಳಂ ದೇವವಂದ್ಯಾಯ ಯೋಗಾನಂದಸ್ವರೂಪಿಣೇ ಕೂಟಗ್ರಾಮನಿವಾಸಾಯ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತಾಯ ಮಂಗಳಂ. ಮಂಗಳಂ ಗಜವಕ್ತ್ರಾಯ ಪ್ರಿಯಯಾಲಿಂಗಿತಾಯ ಚ ಕಂಠಾದಧೋನೃದೇಹಾಯ ಮೃಗೇಂದ್ರಾಸ್ಯಾಯ ಮಂಗಲಂ ಮಂಗಲಂ ಭಕ್ತಜನತಾ ಸ್ವರ್ಗಮೋಕ್ಷಪ್ರದಾಯಿನೇ ನಿರ್ವೈರಸ್ಥಲವಾಸಾಯ ನರಸಿಂಹಾಯ ಮಂಗಲಂ ನರಸಿಂಹಾಯ ಮಂಗಲಂ ನರಸಿಂಹಾಯ ಮಂಗಲಂ.